नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. आज देशभर शिक्षक दीस मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात 82 शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतल्यो. गोयच्या 7 उत्कृष्ट शिक्षकांक आज मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार भेटयतले. 2 दिसांच्या सिंगापूर भोवणेर आशिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूराचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग हांच्या वांगडा शिष्टमंडळ पावण्यार उलोवप करतले. भारतीय हवामान खात्यान ह्या सप्तकात अस्तंत आणि मध्य भारतात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. आज देशभर शिक्षक दीस मनयतात. शिक्षण तज्ञ आणि आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या जन्मदिसा हो दीस मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात 82 शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतल्यो. आकाशवाणी दिल्ली सांजे 4:10 लाईव्ह प्रसारण करतली. FM गोल्ड इंद्रप्रस्थ आणि आकाशवाणी लाईव्ह न्यूज या संकेतथळार ही कार्यावळ ऐकूंक मेळटली. आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलाचेरूय ही कार्यावळ लाईव्ह प्रसारित जातली. शाळा शिक्षण आणि साक्षरता खाते शिक्षण मंत्रालय दरवर्सा शिक्षक दिसा राष्ट्रीय पावण्यावेली कार्यावळ घडोवन हाडून देशातल्या उत्कृष्ट शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार दिवपाचे काम करता. देशातल्या शिक्षकांच्या खाशेल्या योगदानाची परब मनोवपा खातीर आयचो हो दीस. शिक्षक आपल्या योगदानावरवी शाळेच्या शिक्षणाचो दर्जो सुधारताच पूण विद्यार्थ्यांचे जिवीत समृद्ध करतात हे खातीर शिक्षकांक मान दिवप हो राष्ट्रीय पुरस्काराचो हेतू आसा. गोयच्या 7 उत्कृष्ट शिक्षकांक आज मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार भेटयतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हे पुरस्कार दितले. भारताचे आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या जयंती निमतान शिक्षकांविषयी सन्मान उक्तावपा खातीर हो दीस मनयतात. ह्याच फाटभुयेर आज गोयच्या शिक्षकांक मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार भेटयतले. मोपा पेडणेच्या सरकारी मुळाव्या शाळेचे शिक्षक महेश कशाळकार, पैंगीण काणकोणच्या सरकारी मुळाव्या शाळेची शिक्षिका प्रतिमा गांवकार, इब्रामपूर पेडणेच्या सातेरी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक सुधीर नायक, सुरला दिवचलच्या रामनाथ नाईक मेमोरियल सरकारी विद्यालयाच्या कला विषयाची शिक्षिका ज्योती सिनारी, म्हार्दोळ प्रियोळाच्या SSM स्वस्तिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरीषकुमार आमशेकार, कुजिराच्या वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिरीष भिडे आणि कोलवाळेच्या डॉ आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल पारसेकार या शिक्षकांक पुरस्कार फावो झाल्यात. राष्ट्रपती भवनात आशिल्ले अमृत उद्यान आज शिक्षक दिसानिमतान फक्त शिक्षकांखातीर उक्ते आसतले. राष्ट्रपती सचिवालयान जारी केल्ल्या पत्रकात म्हळा की प्रवेश गेट क्रमांक 35 जातलो. सोयी खातीर केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 मेरेन फुकट शटल सेवा चलतली. अमृत उद्यान फाटल्या महिन्याच्या 16 तारखेसावन लोकांखातीर उक्ते केल्ले आणि ते 15 सप्टेंबर मेरेन उक्ते आसतले. अमृत उद्यानाक भेट दिवपाचो वेळ सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन आसता. सोमारा ते बंद आसता. राष्ट्रपती भवन संकेतथळावयल्यान ऑनलाईन तिकीट बुक करूं येता आणि गेट क्रमांक 35 आशिल्ल्या सेल्फ सर्व्हिस कियोस्कावरवी तिकीट बुक करूं येता. 2024 या गिमाळी वर्सुकी आवृत्तीत अमृत उद्यानाक 1.5 लाखांपरस चढ लोकांनी भेट दिल्या. 2 दिसांच्या सिंगापूर भोवणेर आशिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग हांच्या बरोबर शिष्टमंडळ पावण्यार उलोवणी करतात. हे बसकेत दोनूय फुडारी भारत सिंगापूर धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचो नियाळ घेतले आणि परस्पर हितसंबंध आशिल्ल्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप करतले. हाचे आदी प्रधानमंत्री मोदी हांचे सिंगापूरच्या संसद घरात पावतकच औपचारिक स्वागत केले. ब्रुनेईची यशस्वी भेट सोपयतकच काल मोदी सिंगापूर लायन्स सिटी हंगा पावले. सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांनी काल सांजे त्यांच्या खातीर खाजगी मेजवानीचे आयोजन केले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांनी नमूद केले की वॉंग हांचे कडेन तांणी विस्तृत विषयांचेर चर्चा केली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. भारतीय हवामान खात्यान ह्या सप्तकात अस्तंत आणि मध्य भारतात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 6 दिसात छत्तीसगडाचेर आणि फाल्यां मेरेन सौराष्ट्र आणि कच्छात जाल्यार कोकण आणि गोय आणि गुजरात वाठारात ह्या महिन्याच्या 8 तारखेमेरेन व्हड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आज दर्यादेगेवयल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या यानमात खूप व्हड पाऊस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगले. तशेच ह्या सप्तकात ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार जुई, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांचेर हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय आसा. सप्तकाच्या काळात अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा हांचेरय बारीक ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय आसा. तशेच उत्तराखंड, राजस्थानात ह्या महिन्याच्या 8 तारखेमेरेन आणि आयस अस्तंत उत्तर प्रदेशाचेर व्हड प्रमाणात पाऊस पडपाची खूप शक्यताय आसा. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा हांणी काल नवी दिल्लीत जबाबदार वेवसाय आचारसंहितेचेर 2024 वर्साचे राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. 2 दिसांच्या परिषदेत विकसित भारताखातीर पर्यावरण, सामाजिक आणि शासन सुधारणांचेर भर दिला. केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या संबोधनात टिकाऊ उदरगती खातीर महत्वाच्या जबाबदार व्यावसायिक पद्धतींक पोसवण दिवपाच्या सरकाराच्या अखंड बांधिलकायेचेर भर दिलो. केंद्र, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी वाठारात मोबाईल व्हॅन आणि एनसीसीएफ किरकोळ दुकानावरवी 35 रुपये प्रति किलोग्रॅमच्या अनुदानित दरात कांद्याची किरकोळ विक्री सुरू करतले. केंद्रीय गिरायक व्यवहार, अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी आज नवी दिल्लीतल्या कृषी भवनातल्यान कांद्याची किरकोळ विक्री सुरू करतले. थळाव्या पुरवण पद्धतीत सुधारणा करप आणि कांद्याच्या वाढत्या दरांचेर आळो घालप हो हाचो हेतू आसा. मोबाईल व्हॅन वरवी ही विक्री कृषी भवन, एनसीयूआय संकुल, राजीव चौक मेट्रो स्टेशन, पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि काय 38 सुवातांनी जातली. तेलंगणा सरकारान खम्माम जिल्ह्यात आणि पावसाक लागून लुकसान झाल्या हेर वाठारांनी मजत वाढयल्या. जाल्यार हवामान अधिकाऱ्यांनी ह्या महिन्याच्या 9 तारखेमेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शिटकावणी दिल्या. कोठागुडे, मुलुगू आणि रंगारेड्डी जिल्ह्यातल्या काय वाठारांनी काल राती सावन व्हड प्रमाणात पाऊस पडला. मुलुगू जिल्ह्यातल्या व्यंकटपुरात आज सकाळी 6 मेरेन 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. मजगती गोदावरी न्हयेची उदकाची पातळी 43 फूट मेरेन पाविल्ल्यान भद्राचलम देऊळशार हुंवाराची पहिली शिटकावणी दिल्या. जिल्हाधिकारी जितेश व्ही पाटील हांणी भद्राचलमातल्या लोकांक रिलीफ कॅम्पात व्हरपाक सांगले. राज्यात व्हड पाऊस आणि हुंवाराक लागून जाल्लो विध्वंस राष्ट्रीय आपत्ती म्हण जाहीर करचो असो उलो राज्याचे आयटी मंत्री श्रीधर बाबू हांणी केंद्राक केला. तेलंगणातल्या 14 जिल्ह्यांनी हुंवार आयिल्ल्यान सुमार 15 लाख एकर वाठारात पिकाचे लुकसाण झाला, जाल्यार 16 जणांक मरण आयला, ते भायर मालमत्तेचे लुकसाण झाला असं त्यांनी सांगले. केंद्रीय आंतर मंत्रालयीन पंगड आज आंध्र प्रदेशातल्या हुंवार पिडीत वाठार कृष्णा, एनटीआर, गुंटूर आणि हेर सुवातांक भेट दितलो. केंद्रीय घर मंत्रालयातले आपत्ती व्यवस्थापनाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार जिंदल हांच्या फुडारपणाखाला हो पंगड हुंवाराक लागून झाल्ल्या लुकसाणाची तपासणी करतलो आणि पीडित लोकांकडेन थेट उलयतलो. हरियाणात जावपी विधानसभा वेचणुके खातीर भाजपान काल 67 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केली. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लडवा सावन झुजतले. नारनोड विधानसभा मतदारसंघातल्यान कॅप्टन अभिमन्यू, अंबाला कॅन्टातल्यान अनिल वीज आणि तोशम सुवातेवेल्यान श्रुती चौधरी हांका पक्षान उभे केल्यात. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. आज देशभर शिक्षक दीस मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात 82 शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतल्यो. गोयच्या 7 उत्कृष्ट शिक्षकांक आज मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार भेटयतले. 2 दिसांच्या सिंगापूर भोवणेर आशिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूराचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग हांच्या वांगडा शिष्टमंडळ पावण्यार उलोवप करतले. भारतीय हवामान खात्यान ह्या सप्तकांत अस्तंत आणि मध्य भारतात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.